सर गुड इवनिंग, अर्चना बोलते आहे ब्रांच फेस की म्हणून. हा सर, आपण मागे इथे इन्क्वायरी केली होती ना डायरी प्रोजेक्ट ची आमच्या सिंहगड रोड.
डायरीची नाही तुमच्या प्रोजेक्टची केली होती.
हा सिटी स्केप. हो
आता तुमच्या अजून एक कोणाचा सिनियर कोणा होता ना.
हो
नाही बजेट मध्ये बसत माझ्या खूप बजेटच्या बाहेर जात आहे.
हो का?
त्यामुळे मी म्हटलं नाही माझ्या माझ्या बजेटच्या बाहेर खूप जात आहे.
कितीपर्यंत सर तुमचं बजेट होतं तरी?
नाही मी अर्धा अजून उडी मारून 1.2 पर्यंत गेलो असतो.
1.20. हा बरोबर
सांगितलं होतं की तुम्हाला भेटलं कंपनीशी पण बोललो. तुम्ही
2 BHK मध्ये नाही जमणार ना?
नाही.
बरं, आणि भुगाव पण लोकेशन नको म्हणताय ना
तुम्हाला?
हो बरोबर
आहे.
1.5 तिथे पण परिसरला नको आहे का सर? तिकडे पण आहे ना? मग तिथे तुमचा 2 BHK
माझ्यापेक्षा पुढे अजून 1.5 किलोमीटर चौकात पुन्हा डावीकडे जायचं.
ठीक
आहे. तुमच्याकडे 3 BHK
नाही आहे? नाही, 2 BHK असतात. हो
तर 3 BHK असतात एक वेळ विचारतो.
हो ना, ठीक आहे सर, काही हरकत नाही. ओके, थँक्यू.